धडा चार.
धडा चार 1.5. सिस्टर लता आणि सफाई कामगार राजन यांच्यातील हा संवाद वाचूया आणि आज्ञार्थी क्रियापदे ओळखून अधोरेखित करूया. ऐकूया. अरे राजन, खोली नंबर 3 साफ केलीस का?
नाही, मी विसरलो.
आणि वॉर्ड नंबर 4 मधील पाण्याचे पिंप भरलेस का?
नाही, ते पण विसरलो.
अरे, असा कसा विसरतोस? आधी खोली नंबर 3 साफ कर आणि मग पाण्याचे पिंप भरून ठेव.
हो.
मग डॉक्टर शर्मांची खोली पूस आणि इथला कचरा काढ. झोपा काढू नकोस.
करतो सिस्टर.
आणि त्यानंतर ही गोळी घ्यायला विसरू नकोस.
ही कसली गोळी?
न विसरण्याची.
धडा 4.1. योग्य क्रमांकाला अधोरेखित करूया. 1. 105. 2. 222. 3. 533. 4. 671. 5. 1001. 6. 346. 7. 996.
धडा 4.4. संवाद वाचू आणि ऐकूया. नमस्कार कदमाजी, आता तब्येत कशी आहे?
तब्येत ठीक आहे.
आता ऐका, डॉक्टरांनी तुम्हाला या गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत. यातली निळी गोळी फक्त सकाळी एकदा, गुलाबी आणि पांढरी दुपारी जेवण झाल्यावर, आणि रात्री ही पांढरी गोळी. समजलं का?
हो. गुलाबी गोळी सकाळी आणि निळी रात्री.
नाही हो आजी, निळी सकाळी आणि गुलाबी दुपारी जेवण झाल्यावर.
बरं, गुलाबी सकाळी.
नाही, नीट ऐका, निळी गोळी सकाळी एकदा.
निळी गोळी सकाळी एकदा.
एक गुलाबी आणि एक पांढरी दुपारी जेवण झाल्यावर आणि रात्री फक्त पांढरी. आता समजलं का?
हो समजलं. धन्यवाद सिस्टर.